हरे कृष्ण। जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदनंदन व्रज जन रंजन, यशोदनंदन व्रज जन रंजन, यशोदनंदन व्रज जन रंजन, यशोदनंदन व्रज जन रंजन, यमुना तीर वनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदनंदन व्रज जन रंजन, यमुना तीर वनचारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, जय राधा कुंज बिहारी राधा कुंज बिहारी राधे, जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधे, जय राधा माधव राधा माधव राधे, जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेवा जय सुभद्रा, जय गौरनिताय 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 जय गौरनिताय, जय प्रभुपदा 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 जय प्रभुपदा जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय ओम विष्णुपात्र अष्टोत्तर श्री श्रीमती श्रीवानंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की नामाचार्य श्री हरिदास ठाकुर की समयत गौर भक्तवृंद की समयत गौरव भक्तवृंद की समयत गौरव भक्तवृंद की शिशि गुरु गौरांग की ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः आराध्यो भगवान् व्रजेशतनय तद्धाम वृंदावनम् रम्या काचित् उपासना व्रजवधू वर्गेन वा कल्पिता श्रीमद्भागवतं प्रमाणमवलं प्रेमपुमार्तो महान् श्रीचैतन्य महाप्रभोर्मतविदं तत्रादरानापरः आज अपन भगवद्गीता अध्याय चार श्लोक संख्या 42 अपन चर्चा करणार आहोत. अपन 42वा श्लोक म्हणूया. तस्माद् अज्ञान संभूतं रुत्स्थं ज्ञानासीनात्मनः चित्वैनं संशयं योगं आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. तस्माद् अज्ञान संभूतं रुत्स्थं ज्ञानासीनात्मनः चित्वैनं संशयं योगं आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. तस्माद् अज्ञान संभूतं रुत्स्थं ज्ञानासीनात्मनः चित्वैनं संशयं योगं आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. शब्दार्थ आहेत, शब्दार्थ भाषांतर आणि तात्पर्य याप्रमाणे. तस्मात म्हणून, अज्ञान संभूतम अज्ञानाने उत्पन्न झालेला, ऋतस्थम ऋत्यात स्थित असलेला, ज्ञान ज्ञानाच्या, असीनात शास्त्राद्वारे, आत्मना स्वतःच्या, छित्वा कापून, एनम हा, संशयम संशय, योगम योगामध्ये, आतिष्ठ स्थित हो, उत्तिष्ठ युद्धाला सज्ज हो, भारत हे भारतवंशजा. भाषांतर आहे श्रील प्रभुपादद्वारा. श्रील प्रभुपाद की जय. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजेत. हे भारता, योगयुद्ध होऊन उठ आणि युद्ध कर. तात्पर्य या अध्यायात सांगण्यात आलेल्या योग पद्धतीला सनातन योग किंवा जीवाने केलेल्या शाश्वत क्रिया असे म्हटले जाते. या योगामध्ये यज्ञकर्माचे दोन विभाग आहेत. एकाला द्रव्य यज्ञ आणि दुसऱ्याला आत्मज्ञान किंवा ज्ञानयज्ञ म्हटले जाते. ज्ञानयज्ञ म्हणजे विशुद्ध आध्यात्मिक कर्म होय, तर द्रव्य यज्ञ आध्यात्मिक साक्षात्काराच्या प्राप्तीसाठी केलेला नाही तसा तर असा यज्ञ भौतिकच राहतो. परंतु जो मनुष्य अशा यज्ञ आध्यात्मिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी करतो किंवा भक्तिपूर्ण सेवेमध्ये करतो तो वास्तविक परिपूर्ण यज्ञ करीत आहे. तेव्हा आध्यात्मिक क्रियांबद्दल विचार करतो तेव्हा अशा आध्यात्मिक क्रियांचेही दोन विभाग होतात. प्रथम म्हणजे स्वतःच्या आत्म्याबद्दल जाणणे किंवा स्वतःची वैधानिक स्थिती जाणणे, आणि दुसरा म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याबद्दलचे तथ्य. जो मनुष्य भगवद्गीतेच्या यथार्थ मार्गाचे अनुसरण करतो तो सहजपणे आध्यात्मिक ज्ञानाच्या या दोन महत्त्वपूर्ण विभागांचे ज्ञान करू शकतो. आत्मा हा भगवंतांचा एक अंश आहे हे परिपूर्ण ज्ञान तो विना प्रयास प्राप्त करू शकतो, आणि असे ज्ञान लाभदायकच आहे. कारण असा मनुष्य सहजपणे भगवंतांचे दिव्य कर्म जाणू शकतो. या अध्यायाच्या प्रारंभी स्वतः भगवंतांनीच आपल्या दिव्य कर्मांचे वर्णन केले आहे. जो गीतेचा उपदेश जाणू शकत नाही तो श्रद्धाही नाही आणि जो भगवंताने दिलेला आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग करीत आहे हे आपण जाणले पाहिजे. असा उपदेश उपलब्ध असतानाही जो भगवंतांचे सर्वज्ञ सच्चिदानंद रूप जाणत नाही तो निश्चितच महामूर्ख आहे. कृष्ण भावनेची तत्वे क्रमशः स्वीकारल्याने अज्ञान नष्ट होऊ शकते. देवदेवतां प्रित्यर्थ केलेला विविध यज्ञांच्या यज्ञांनी ब्रह्मयज्ञ ब्रह्मचर्य यज्ञ गृहस्थास जीवनातील यज्ञ इंद्रिय संयमाचा यज्ञ योग यज्ञ तपोयज्ञ स्वाध्याय यज्ञ वेदध्यान यज्ञ आणि वर्णाश्रम धर्मयज्ञ इत्यादी प्रकारचे यज्ञ केल्याने कृष्ण भावना जागृत होऊ शकते. या सर्वांना यज्ञ म्हटले जाते आणि हे सर्व यज्ञ नियमित कर्मावरच आधारित आहेत. पण या सर्व क्रियांमध्ये आत्मसाक्षात्कार ही महत्त्वाची बाब आहे. जो या उद्दिष्टाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करीत आहे तोच भगवद्गीतेचा खरा शिष्य होय. पण जो श्रीकृष्णांच्या प्रमाणावरच संशय ठेवतो त्याचे पतन होते. म्हणून मनुष्याला प्रमाणित गुरुच्या मार्गदर्शनाखाली शरण जाण्याचा आणि सेवाभावाने भगवद्गीता किंवा इतर कोणत्याही शास्त्राचे अध्ययन करण्याचा सल्ला दिला जातो. प्रमाणित आध्यात्मिक गुरु शाश्वत कालापासून चालत येणाऱ्या गुरुशिष्य परंपरेतील असतो आणि भगवंतांनी लाखो वर्षापूर्वी जे ज्ञान सूर्यदेवाला दिले प्रदान केले त्या ज्ञानमार्गापासून आध्यात्मिक गुरु मुळीच भ्रष्ट होत नाही. याच सूर्यदेवापासून पृथ्वी तलावरती भगवंतांचा उपदेश आला. म्हणून मनुष्याने भगवद्गीतेचे अनुसरण स्वतः गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे केले पाहिजे आणि स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याच्या मागे लागलेल्या स्वार्थपरायण लोकांपासून सावध राहिले पाहिजे. कारण असे लोक इतरांना वास्तविक मार्गापासून भ्रष्ट करतात. श्री भगवान हे निश्चितच परमपुरुष आहेत आणि त्यांचे कर्म दिव्य आहे. ज्याला हे ज्ञान झाले आहे तो भगवद्गीतेच्या अध्ययनाचा आरंभापासूनच मुक्त पुरुष आहे. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्दे अहं श्रीगुरोः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्री विशाखान्विताश्च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वांछाकल्पतरूपेश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो महावदान्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरद्विषये नमः. पञ्चतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नीलाचाल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्रा सुभद्राभ्यां श्री जगन्नाथाय ते नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्. हरे कृष्ण. या सत्संगाला आलेल्या सर्व लोकांचं सर्व भक्तांचं स्वागत. त्याचबरोबर माझ्यासकट सर्वांना विनंती करतो की आपापले मोबाईल सायलेंटवर ठेवा किंवा बंद करून ठेवा जेणेकरून आपण मध्ये आपल्याला अडचण येणार नाही कसली. हरे कृष्ण. तर आजचा श्लोक आहे, असे दोन श्लोक घेणार मी, 41 आणि 42. मी फक्त विनंती केली होती की 42वा श्लोकच फक्त फळ्यावरती लिहावा. तर 41वा श्लोक आहे की योगसंन्यस्त कर्माणं ज्ञानसच्छिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणी निबधंती धनंजय तस्मात अज्ञान संभूतम ऋतस्थम ज्ञानसिनात्मन चित्वैनम संशयम योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. त्याचं भाषांतर आहे, मी परत वाचतो. तर आपल्या कर्मफलांचा त्याग करून जो भक्तियोगयुक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचे संशय नष्ट झाले तोच वास्तविकपणे आध्यात्मिक आत्मस्थित आहे. याप्रमाणे हे धनंजय तो कर्मबंधाने बद्ध होत नाही. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले ते ज्ञानरूपी शास्त्राने छटून टाकले पाहिजेत. हे भारता, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. अरे बोल, एक विनंती करतोय की इकडच्या बाजूला जी गडबड चालू आहे तर शांत राहा प्लीज. भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सतत सांगतायत की तू कर्मफलाची अपेक्षा करू नको, कर्मफलाची अपेक्षा न करता तुझं तू कर्म कर. मा फलेशु कदाचन, त्याच्या फलांची आशा अजिबात तू करू नको. ते पुढे सांगतात आणि तुझी जी काही कर्म आहे ती सगळी तू मला अर्पण कर. याला अनुसरून व्यक्ती आपल्या कर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कारण काय, आपण एखाद्या गोष्ट दुसऱ्यासाठी करतो तेव्हा आपण ती नेहमीच चांगली करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या घरी कोणी पाहुणे येणार असतील तर आपण म्हणतो की आपल्याला जास्तीत जास्त चांगलं काहीतरी त्याचं स्वागत करायला पाहिजे. किंवा आपण कुठे जाणार असतो त्या ठिकाणी कोणी जर एक श्रेष्ठ माणूस येणार असेल तर आपण त्याच्यासाठी जेवढा आनंद देता येईल असं आनंददायक वातावरण आपण निर्माण करतो. आणि म्हणूनच आपण जेव्हा आपल्या गोष्टी भगवंतांना अर्पण करतो, भगवंतांना अर्पण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपसुकच आपल्या सर्व क्रियांमध्ये एक बदल होतो आणि तो बदल एक चांगला बदल असतो. त्या कर्माला तो दिव्य ज्ञानातून पाहतो. दिव्य ज्ञान म्हणजे काय, तर मला हे कृष्णासाठी करायचं आहे, मला ह्याच्यातून कृष्णाला आनंद द्यायचा आहे, हा जो भाव आहे हा भावाला दिव्य ज्ञान म्हणतात. दिव्य ज्ञान म्हणजे काही फार वेगळं नाही आहे. आपण जे दुसऱ्यासाठी करतो ते जाण आणि कृष्णासाठी करतो ते दिव्य ज्ञान. त्यामुळे हे दिव्य ज्ञान त्याला तो त्यामधून तो बघतो. आणखीन त्याच्याप्रमाणे तर तो स्वतःला शरीर समजत नाही. त्याला एवढेच माहीत आहे की मी कृष्णांच्या आनंदासाठी केलेले कर्म मला कधीच बंधनात टाकणार नाहीत. आपण जेव्हा कृष्णासाठी कर्म न करता आपल्या स्वतःसाठी कर्म करतो किंवा आणखीन कोणासाठी कर्म करतो तेव्हा आपल्याला ते बंधनात टाकतं. बंधन म्हणजे काय, तर आपल्याला त्याची जी फळं आहे ती भोगावी लागतात. आणि म्हणून तो म्हणतो की मी हे जर भगवंतासाठी करत असेल तर मला कुठल्याही प्रकारचं कर्म लागणार नाही, कुठल्याही प्रकारचं मला त्याच्यातून दोष लागणार नाही. आणि तो त्याप्रमाणे निश्चिंतपणे कृष्णाच्या आनंदासाठी तो काम करत असतो. तर हे जे दिव्य ज्ञान आहे हे दिव्य ज्ञान एकदा प्राप्त व्हायला लागलं की त्याच्या मनामध्ये असलेले आणि आपल्याला प्रत्येकाच्या मनात संशय असतात, परंतु आपण जेव्हा कृष्णासाठी काही काम करायला लागतं तेव्हा हे जे संशय असतात ते संशय आपोआप दूर व्हायला लागतात आणि आपण भक्ती मार्गावरती किंवा आपल्याला ह्या गोष्टीतल्या अडथळे निर्माण झालेलेच असतात ते हळूहळू आपल्या ह्याच्यातून नष्ट व्हायला लागतात. अर्जुनाच्या मनात संशय निर्माण झाला होता की मी हे सगळी युद्ध केलं आणखी आपल्या सर्व नातलगांना मारलं तर मला पाप होईल, हा संशय होता. तर हा संशय दूर करण्याचा आणि अर्जुनाला युद्धाला तयार करण्याचं कार्य भगवंताने भगवद्गीता सांगून केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या संशयांचं निराकरण केव्हा झालं, तर संपूर्ण भगवद्गीता अर्जुनाला सांगितली आणि शेवटी त्याने सांगितलं की आता मी तुला जे सांगायचं ते सगळं सांगितलं, आता तुला पाहिजे ते तू कर. तेव्हा कृष्ण अर्जुन म्हणाले की तू जे सांगितलंस ते मला पटलंय, आता मी करीशे वचनंतो, मी तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे मी आता कार्य करतो. आता या अध्यायात जी किंवा या श्लोकात जी योग पद्धती भगवंतांनी अर्जुनाला सांगितली तिला सनातन योग किंवा जीवन केलेला शाश्वत क्रिया म्हटले पाहिजे. आता शाश्वत क्रिया म्हणजे काय, शाश्वत क्रिया म्हणजे अशा क्रिया की ज्यांचा कधी परिणाम नष्ट होत नाही. आता हे कसा प्रश्न होत नाही, तर शाश्वत क्रिया म्हणजे जेव्हा भक्तियुक्त योग कर्म करतो ते कर्म शाश्वत असते. शाश्वत का, तर आपण जेव्हा भगवंतासाठी एखादी काय कार्य करतो तर त्याला कुठल्याही प्रकारचे आपल्याला दोष लागत नाही, कर्म लागत नाही. आपण म्हणतो ना कर्म तीन प्रकारचे आहेत, कर्म, अकर्म आणि विकर्म. कर्म म्हणजे काय, तर आपल्याला जे शास्त्राप्रमाणे सांगितले ते कर्म. विकर्म म्हणजे भगवंतांनी जे सांगितले करू नका ते कर्म, म्हणजे वेदांच्यापासून सांगितले की हे करू नका ते जर आपण केलं तर तो विकर्म. आणि अकर्म म्हणजे भगवंताच्या आनंदासाठी केलेलं कर्म, आणि भगवंताच्या आनंदासाठी केलेलं कर्म आपल्याला कधीच त्याच्यापासून दुष्परिणाम होत नाही, त्याच्या सगळे परिणाम असतात ते चांगलेच असतात. त्यामुळे ह्याच्यामध्ये आणखीन हे केलं की दोन प्रकारचे यज्ञ केले आहेत, एक द्रव्य यज्ञ आणि दुसरा ज्ञानयज्ञ. ज्ञानयज्ञ संपूर्ण आध्यात्मिक कर्म म्हटले जाते. म्हणजे काय, तर ज्ञान काय मिळवायचं, तर ज्ञान मिळाल्यानंतर मी कोण आहे, भगवंत कोण आहेत, माझं भगवंताचं नातं काय आहे आणि मी काय करायला पाहिजे, ह्या गोष्टीची जेव्हा आपल्याला जाणीव होते. आपण घरातलं उदाहरण घेऊ की
हा आपला भाऊ आहे किंवा ही आपली पत्नी आहे किंवा हा आपला मुलगा आहे की आपली आई आहे ही आपले वडील आहेत हे जेव्हा आपल्याला कळतं तिथं नातं थांबत नाही तर नातं काय होतं तिथून सुरू होतं. बरोबर आहे की नाही? की आता ही माझी आई आहे किंवा हे माझे वडील आहे किंवा हा माझा मुलगा आहे ही माझी मुलगी आहे असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ते नातं सुरू झालं म्हणजे मग मला त्या मुलीच्यासाठी किंवा मुलासाठी किंवा आईसाठी वडिलांसाठी मला काहीतरी चांगल्या गोष्टी करायला पाहिजेत आणि ह्या चांगल्या गोष्टी म्हणजे काय तर मी त्यांची काळजी घेतली त्यांच्या शिक्षणाची त्यांच्या औषध पाण्याची अनेक प्रकारच्या काळजी ह्याच्याप्रमाणे आपण घेऊ शकतो. तर हा ज्ञानकर्म यज्ञ जो आहे तो ज्ञानयज्ञ कर्म केल्यानंतर आपल्याला हे नातं आपल्यामध्ये आपण प्रस्थापित करू शकतो की मी कोण आहे तर मी भगवंताचा दास आहे. मी भगवंत कोण आहे तर भगवंत पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. सर्व याचे ते काय आहेत पूर्ण पुरुषोत्तम आहेत. त्याच्यामुळे हा ज्ञानयज्ञ हा आध्यात्मिक गणला जातो. आणि आध्यात्मिक यज्ञाचे फायदे कसे आहेत? सनातन किंवा शाश्वत आहेत, ते कधीही नष्ट होत नाहीत. म्हणजे आपण भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की एक शरीर सोडल्यानंतर आपण दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो तर आपली कर्म जी आहेत ती कर्म या ठिकाणी निघून जातात. विकर्म आणखीन अकर्म आपल्या बरोबर राहतात. जे आपण पापं केली असतात ती आपल्याला फेडायला लागतात आणि अकर्म असतात त्याप्रमाणे आपण भगवंतांच्या जवळ जात असतो. तर ही जे आहे फायदे कसे तर शाश्वत क्रिया असतात आणि त्याचे फायदे आत्म्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, अगदी भगवंत सुद्धा नाही घेऊ शकत. भगवंत म्हणतात हे केलेले मला त्याच. भगवंत कधी कुठली सेवा आपली अशी मोफत म्हणतो आपण तशी घेत नाही. कोणी सेवा केली तर त्याचे त्याला फळ चांगली मिळत असतात. आता यज्ञाचे संपूर्ण यश कशावरती अवलंबून आहे? यज्ञाचं यश अवलंबून असण्याची किंवा तीन कारणं आहेत. एक पहिलं की ह्या यज्ञासाठी लागणारी सगळी सामग्री, त्याच्यानंतर अर्थ पुरवठा आणि ब्रह्मवृंद. पूर्वीच्या काळात जेव्हा यज्ञ होते तेव्हा ते यज्ञ अनेक काळ चालू होते आणि राजे महाराजे त्या यज्ञांचं प्रयोजन करत असत. त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात संपत्ती लागत असे. ते यज्ञ अनेक दिवस अनेक काही काही वेळेला वर्षवर्ष चालत असत. या वर्षवर्ष चालणाऱ्या यज्ञामध्ये अनेक प्रकारचे आहुती द्यावे लागतात. ते सर्व पदार्थ जमा करणं सामग्री जमा करणं हे सुद्धा एक खूप मोठं कार्य असतं. आणि तिसरं महत्त्वाचं कारण कलियुगासाठी म्हणजे असं आहे की कलियुगामध्ये ह्या अशा प्रकारचे यज्ञ करण्यासाठी आवश्यक तो ब्रह्मवृंद उपलब्ध आपल्याला सहजाशी होत नाही किंवा नाही म्हटलं तरी चालेल. त्यामुळे ब्राह्मण कसा असायला पाहिजे तर ह्या कसोटीमध्ये बसणारा किंवा भगवंतांनी सांगितले त्याप्रमाणे बसणारा जी व्यक्ती आहे तो ब्राह्मण. मग त्याला जातीपातीचं बंधन नाही, मग तो कुठल्याही जातीतला असू दे. ब्राह्मण कसा पाहिजे तर भगवंत काय सांगतात की शमो दम शौचक शांती मार्जवंश ज्ञान विज्ञान आस्तिकम ब्रह्मकर्म स्वभावजम. शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणानुसार ब्राह्मण कर्म करतात. म्हणजे हे गुण ज्यांच्या मध्ये आहेत तो ब्राह्मण. आणि ब्राह्मण पुत्राचा किंवा ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतला पाहिजे असं काही आवश्यक नाही आहे. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं होतं की किब विप्र किबनेसी शूद्र केने नाही हेही कृष्ण तत्व वेत्तास हेही गुरु आहे. ज्याला कृष्णाचं हे तत्वज्ञान माहिती आहे तो ब्राह्मण. कारण असा मनुष्य काय करतो? असा मनुष्य दुसऱ्याला योग्य ते सांगतो, परंपरेत आलेलं सांगतो, मनगढण सांगत नाही. मला पाहिजे, मला वाटतं असं, मला पाहिजे असं असं काही सांगत नाही. कृष्णाला जे पाहिजे ते तुम्ही करा. त्यामुळे त्याचा सांगण्याचा जो मुद्दा असतो, गाभा असतो, तो कृष्ण असतो. त्यामुळे तो इतर अन्य गोष्टी काही सांगत नाहीत. तर एक पात्र ब्राह्मणाने यजन याजन पठन पाठन दान आणि परिग्रह ह्या गोष्टी आपण त्यांनी केल्या पाहिजे. पण ह्या करताना आज आपल्याला दिसत नाही की आपण कोणावर कोणाच्याबद्दल किंवा कुठल्याबद्दल आपल्याला वाईट शब्द ह्या ठिकाणी उच्चारायची काही गरज नाही. पण या कसोटीमध्ये बसणारे ब्राह्मण आपल्याला आज सहजासहजी प्राप्त होत नाहीत. आणि हे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं होतं, चैतन्य महाप्रभूंनी ओळखलं होतं की ह्या काळामध्ये 5000 वर्षापूर्वी ह्याच्यामध्ये भागवतामध्ये सांगितलं आणि चैतन्य महाप्रभूंनी 500-600 वर्षापूर्वी जेव्हा आले होते तेव्हा सांगितलं होतं की या कलियुगामध्ये तुम्हाला केवळ संकीर्तन यज्ञ करा, त्याची शिफारस त्यांनी केली होती. आणि भगवंतांनी सुद्धा सांगितलं, भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये 5000 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की संकीर्तनामध्ये यज्ञामध्ये संकीर्तन यज्ञ मी आहे. ह्याचा अर्थ काय? तर मला संकीर्तन यज्ञ हा जास्त पसंत आहे. कारण त्यांनाही जाणं होतं की कलियुगामध्ये माणसं कशी असणारे, लोक कशी असणारे, बदल घडणारे जीवाच्या ह्याच्यामध्ये, ते ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे असा ब्रह्मवृंद मिळणार नाही, लोकांची चरित्र असं असणार नाही आणि त्या सगळ्यामध्ये खूप फरक पडलेला असेल. आणि म्हणून संकीर्तन यज्ञ जो कोणी करू कधीही कुठेही कधी कसाही करू शकतो तो त्यांनी सांगितलं होतं. तर चैतन्य महाप्रभू कोण होते? तर चैतन्य महाप्रभू स्वतः कृष्ण होते आणि ते श्रीमती राधाराणी सुद्धा होते. चैतन्य महाप्रभू चरितामृतामध्ये मध्ये म्हटलं की श्रीकृष्ण चैतन्य राधाकृष्ण नवे अन्य, तर श्री चैतन्य महाप्रभू हे अन्य कुणी नसून श्रीमती राधाराणी व श्रीकृष्णांचे एकत्रीकरण होते. या जन्मामध्ये किंवा ह्या काळामध्ये चैतन्य महाप्रभूंनी सर्वसामान्य मनुष्याला भगवान श्रीकृष्णांची पूजा करायची कशी करायची, त्यांची सेवा कशी करायची, त्यांच्यावरती प्रेम कसं करावं, ह्या गोष्टी त्यांनी चैतन्याच्यामध्ये अवतारामध्ये आपल्याला सांगितलेल्या होत्या. आणि त्यांनी सुद्धा सर्व प्रकारच्या मर्यादा, यज्ञ करण्याच्या मर्यादा, ह्या सगळ्या मर्यादा आहेत, सामुग्री, त्याला लागणारा अर्थपुरवठा, त्याला लागणारा काळ, त्याला लागणारा ब्रह्मवंद, ह्या सगळ्यामध्ये जर संकोच होणार असेल तर अशा प्रकारचे यज्ञ करण्यामध्ये काही फायदा नाही. आणि म्हणून त्यांनी जाणलं होतं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा त्यांनी युगधर्म म्हणून आपल्याला मंत्र दिला की तो सर्वांमध्ये सोपा आणि छान आहे. आणि 5000 वर्षापूर्वी हाच श्लोक थोड्याफार फरकाने परीक्षित महाराजांना सांगण्यात आला. तो श्लोक असा आहे की कृतेय ध्यायते विष्णुम त्रेतायाम यजते मखई व्यापारे परिचर्यायाम कलौतत हरिकीर्तनात. काय तर सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य किती होतं माहितीये तुम्हाला? 1,00,000 वर्ष. आणि त्या काळामध्ये म्हणून 60,000 वर्ष, 40,000 वर्ष, 30,000 वर्ष लोक तपश्चर्या करू शकत होते. परंतु कलियुगापासून माणसाची जी चारित्र्य किंवा ते हळूहळू कमी होत गेलं. कलियुगाच्या नंतर आपलं सत्ययुगाच्या नंतर आलं द्वापार युग. त्या द्वापार युगामध्ये काय होतं लोक, आय मीन सॉरी, त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये 1,00,000 वर्ष 100 उडालं, आणखीन 10,000 वर्ष झालं. खाली आल्यानंतर द्वापार युगामध्ये परत 100 उडालं, आणखीन ते 1,000 वर्ष झालं. आणि कलियुगामध्ये आता 100 वर्ष झालं. आणि आपण आता बघतोय की 100 वर्ष जगणारा माणूस कोणी असेल तर पेपरमध्ये येतो की हा 100 वर्ष जगला, किंवा तो 102 वर्ष जगला, 105 वर्ष जगला. त्यामुळे आयुष्यमान हे मनुष्याच्या चारित्र्यानुसार हळूहळू कमी कमी होत गेलेलं आहे. त्यामुळे त्यांनी काय सांगितली, कलौतत हरिकीर्तनात, कलियुगामध्ये हा जो हरिकीर्तन आहे, हरेकृष्ण महामंत्राचा जप आहे, त्या जप करणं किंवा त्याचा संकीर्तन करणं, ह्याच्यामुळे सत्ययुगामध्ये विष्णूची पूजा केल्यानंतर, विष्णूची तपश्चर्या केल्यानंतर जे आपल्याला पुण्य प्राप्त होतं ते केवळ ह्या ठिकाणी ह्याच्या हरिकीर्तनामध्ये आपल्याला मिळतं. आपल्याला त्याच्यानंतर कलियुगाचा महिमा सांगत होते 12व्या अध्यायामध्ये स्कंधामध्ये. ह्याला जेव्हा शुकदेव गोस्वामीने राजा परीक्षितांना कलियुगाचं एक महत्व सांगितलं तेव्हा त्यांनी काय सांगितलं, कलेर दोषे निधे राजन अस्ति ही एको महान गुणा कीर्तनात एव कृष्णस्य मुक्त संघ परम व्रजेत. म्हणजे ह्या कलियुगामध्ये केवळ तुम्ही कृष्णाचं संकीर्तन केल्यानं, कृष्णाचा नावाचा जप केल्यानं तुम्ही ह्याच्यातून मुक्त होणार आहात. तुम्हाला यज्ञाची जरूर नाही, मंदिर बांधण्याची जरूर नाही, वर्षानुवर्ष तपस्या करण्याची जरूर नाही. केवळ तुम्ही हरिकीर्तन केलं, हरेकृष्ण महामंत्राचं कीर्तन केलं तर त्याप्रमाणे आपण मुक्त होऊ शकतो. आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्याला हेच सांगितलंय. तुकाराम महाराज जीवनभर कीर्तन करत होते म्हणून त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी सांगितलं की 7 दिवसांचा झाला उपवासी तरी कीर्तनाशी टाकू नये, फुटो हे मस्तक तुटो हे शरीर परी नामाचा गजर सोडू नये, शरीराचे होत दोन्ही तेही भाग परी कीर्तनाचा रंग सोडू नये. आणि हे झाल्यानंतर शेवटच्या वाक्यामध्ये तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात, तुका म्हणे ऐसा नामी निर्धार तेथे देवास. हा पण सगळे आपण मनुष्य जीवनाचा उद्देश काय, तर आपल्याला देवाला प्रसन्न करणं, देवाचं प्रेम प्राप्त करणं, कृष्णाचं प्रेम प्राप्त करणं हा उद्देश. तर ह्या पद्धतीनं जर कीर्तन करत गेला तर त्या ठिकाणी देव आहे. त्याच्यानंतर पुढे असं तुकाराम म्हणत की तुका म्हणे नाम त्याचे आठवावे तेणे विसरावे जन्म दुःख. तर आपला हा जो जन्म आहे, मनुष्य जन्म आहे किंवा भौतिक जन्म कुठलाही असो, 84 लक्षवेणीतला कुठलाही जन्म आहे, तो कसा आहे तर तो दुःखालयम अशाश्वतम असं वर्णन त्या ह्या जीवाचं आपल्याला भगवद्गीतेमध्ये केलेलं दिसतं. तर एकदा नारद मुनींनी भगवंतांना विचारलं की भगवंता मला तुमची गाठ घ्यायची, तुम्ही कुठे असाल? तर श्री विष्णू त्यांना असं म्हणाले की ज्या ठिकाणी माझं कीर्तन चालतं त्या ठिकाणी मी तुला नक्की भेटेन. कीर्तनाचं महत्व या पद्धतीने विष्णूजी नारदांना सुद्धा सांगितलं होतं. आणि या पद्धतीनं आपण कीर्तनाचा अर्थ आपण पुरस्कार करतो. संकीर्तन यज्ञ किंवा जप यज्ञ हा आपल्याला करायचा आहे. संकीर्तन यज्ञ म्हणजे तुम्ही तुमच्या पुष्कळ जण येत असतील, ह्या ठिकाणी मोठं कीर्तन जेव्हा होतं तेव्हा सगळेजण सगळे विसरून नृत्य करत असतात. आणि नृत्य करताना त्यांना बाकी कशाची आठवण होत नाही. मग ह्याच्यात काय दिसतं, बघ आपण आपलं नृत्य करत असतो, आपण आपल्या मनात मनापासून हृदयापासून भगवंताचा नाम करत असतो, त्याच्यासाठी नृत्य करत असतो. म्हणजे ह्याचं यश आणि अपयश कोणाचं? यश आणि अपयश आपलंच. आपण जप करतो, जपाचं यश आणि अपयश कोणाचं? आपलंच. आपण जर खूप मन लावून जप केला तर आपला जप चांगला होतो, पण आपण जप करताना आपलं लक्ष खूप विचलित झाले असेल तर अपयश कोणाचं? आपलंच. त्यामुळे ह्याला ब्राह्मण लागत नाही, आपण स्वतःचे स्वतः ह्या ठिकाणी ब्राह्मण असतो. त्यामुळे आपण संकीर्तन यज्ञ किंवा जप यज्ञ हा अतिशय मनापासून करायला हवा. भगवंतांच्या पवित्र नामाचा जप कोण करू शकतो? आता कोण करू शकतो जप? तर भगवंताच्या नावाचा जप करण्यासाठी किंवा भगवंताचं नाव जपण्यासाठी किंवा संकीर्तन करण्यासाठी तोच व्यक्ती किंवा तीच व्यक्ती करू शकते की ज्याने आपल्या पूर्वजन्मामध्ये काहीतरी सत्कृत्य केलेलं आहे. कोणी नाही करू शकत. आपण सांगितलं ना, एकाला कृष्णाचं नाव घेतो म्हणतो, कशाला कृष्णाचं नाव घे, इतक्या 33 कोटी देव आहेत, मी कृष्णाचं नाव कशाला घेऊ? तो तिथेच संपत जातो त्याच. त्यामुळे हा जो पवित्र नामाचा जप आहे तो कोणी करू शकतो, आणि तो एकाएकी स्फुरत नाही. त्यांनी जर जप करतो असं आपल्या अगोदरच्या जन्मात सर्व प्रकारचे यज्ञ आणि वैदिक विधानांचे पालन केले आहे तर तो मनुष्य जप घेऊ शकत आहे. कोणीही व्यक्ती एकाएकी भगवंतांचे नाव घेऊ शकत नाही. तुम्ही कोणाला तरी सांगा पुस्तक, पण आता ह्याचा पुस्तकाचा आता महिना आता संपला, आपण सगळीकडे पुस्तकं वितरित करत होतो, आपण कोणाला दिलं तर कोणी म्हणतात बघत सुद्धा नाही त्या पुस्तकाकडे, मला नको माझ्याकडे आहे. काही लोक बघतात उघडतात, प्रभुपाद सांगतात की नुसतं बघून उघडलं तरी त्याला त्याचा सुकृती प्राप्त होतो, पण काही लोक बघतच नाही त्याच्याकडे, मला काय नको मला सगळं माहिती आहे. भगवद्गीता ना, अरे मी लहानपणापासून मला सगळं माहिती आहे, पण भगवद्गीता म्हणजे काय मला नाही आता सांगायला वेळ तुम्हाला. त्यामुळे भगवद्गीता हे अभ्यासाचा विषय आणि हा अभ्यास हा खूप मनापासून आणखी चांगल्या मार्गदर्शनाखाली आपल्याला करायला हवा. तर विविध प्रकारचे येते किंवा वैदिक विधाने अत्यंत महत्वाची आहेत, परंतु नामसंकीर्तन हे कलियुगासाठी असल्यामुळे त्यापेक्षा खूप मोठे आहे. आणि हे ज्याने केले आहे तोच किंवा तीच व्यक्ती भगवान श्रीकृष्णांचे किंवा श्रीनामाचे नाव कळवळून घेऊ शकते. एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला, एक गोष्ट आहे गजेंद्राची, श्रीमद भागवतामध्ये याचा उल्लेख 8व्या स्कंदामध्ये. तर या भागवतामध्ये गजेंद्र एक ही कथा आहे, या कथेत आपले अनेक समज आणि गैरसमज दूर होऊ शकतील. भागवतामधल्या या कथा या घडलेल्या कथा आहेत आणि ह्या स्वतः व्यासदेवांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेल्या आहेत. तर एक गंधर्व राजा होता, ही फार प्राचीन काळची गोष्ट आणि कदाचित त्या पृथ्वीवरची नाही, कदाचित आणखीन कुठल्या ब्राह्मणातल्या गोष्टी असू दे. गंधर्व राजा होता, त्याचं नाव हुहू होतं. आता आपल्याकडे हुहू नाव म्हटलं तर लोक असतील, पण त्या काळात अशी नावं होती, हुहू असं नाव त्याचं होतं. आणि तो जलक्रीडा करत होता आपल्या सगळ्या बरोबरच्या हत्तींच्या बरोबर. आणि त्या ठिकाणी देवल नावाचे एक ऋषी होते, महान ऋषी होते. त्या ठिकाणी ते सकाळच्या स्नानासाठी आले आणि ते स्नान करत असताना या हुला काय झालं, या गंधर्व राजाला, की आपण ह्यांची जरा मस्करी करावी. आणि तो पाण्याखालून गेला आणि त्यांनी त्यांचा पाय ओढला. पाय ओढला तर देवल ऋषींना खूप राग आला, कारण असं ऋषी मुनींचं कोणी जर असं वाटोळ गेलं किंवा चुकीचं वाढलं तर लगेच त्यांना ते संताप येत होता. म्हणून त्यांनी त्याला शाप दिला आणि शाप दिला काय तर तू मगर होशील. मग त्या गंधर्व राजाने त्यांची क्षमा मागितली, म्हणला उशाप द्या. तर उशाप काय दिला की जेव्हा गजेंद्रचा उद्धार होईल तेव्हा तुझाही उद्धार होईल. आता गजेंद्र कोण? तर गजेंद्र पूर्वजन्मीचा एक राजा इंद्रद्युम्न म्हणून राजा होता आणि तो विष्णू भक्त होता. तो मनापासून भगवान श्री विष्णूंची भक्ती करायचा. आणि संन्यास घेतल्यानंतर हा राजा वनामध्ये आला. आणखीन वनामध्ये तो आपला आपण त्याचं ठिकाण होतं त्या ठिकाणी तो बसून नेहमी तपस्या करीत असते, ध्यानामध्ये बसत असते. एकदा असा हा राजा ध्यानस्थ बसला होता आणि ध्यानस्थ बसला असताना त्या ठिकाणी एक मुली आले आणि ते मुनी आले त्यांच्या लक्षात नाही आलं, कारण डोळे मिटलेले होते आणि सगळं चित्त सगळं भगवंतांच्या चरणावरती त्यांनी केंद्रित केलं होतं. त्यामुळे कोण आलं आणि कोण गेलं हे त्यांना कळलं नाही. आणि हे अगस्त्य मुनी होते, तेही अतिशय तापट होते. तर हे मुनी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं नाही, त्यांना या बसा म्हटलं नाही, त्यांना नमस्कार केला नाही, ह्याचा अगस्त्य मुनींना खूप राग आला. आणि ते म्हणले तू ह्याच्यानंतर तू हत्ती होशील आणि पुढचा जन्म तुझा हत्तीचा असेल, त्या जन्मात तुझं नाव गजेंद्र असेल. आता हा गजेंद्र कुठे राहत होता? तर गजेंद्र क्षीरसागराच्या जवळ असलेल्या तिरकुट पर्वताजवळ राहत होता. या तिरकुट पर्वताजवळ एक नयनरम्य अतिशय मोठं बाग होती आणि त्या बागेचं नाव होतं ऋतुमत. ऋतुमत असं त्या बागेचं नाव होतं आणि त्या बागा ह्याच्यामध्ये एक सुंदर असं तळ होतं. त्याच्यामध्ये अनेक प्रकारची कमळं फुललेली होती. आजूबाजूला अतिशय सुवासिक झाडाफुलांचे वेल होते आणि त्या तिथलं वातावरण अतिशय रम्य आणखी चांगलं होतं. ह्या तळ्यामध्ये हा गजेंद्र आपल्या इतर हत्तींच्या बरोबर हत्तींच्या बरोबर जलक्रीडा करत होता आणि त्याने त्याच्याबरोबरच्या त्या हत्तींनी सगळ्यांनी त्या सरोवराचं पाणी सगळं काय केलं ढवळून काढलं. अवाढव्य हत्ती आणि तो त्याच्या तळ्यात गेला. आणखीन 5-25 हत्ती त्या तळ्यामध्ये आल्यानंतर तो तळ्यातलं पाणी ढवळून निघायला काही वेळ लागणार नाही आहे. आणि त्या तळ्यामध्ये जी मगर होती ती प्रमुख मगर होती. तो कोण होता? पहिला हू राजा मगर झालेला होता. आता या ठिकाणी काय झालं, त्या राजाला खूप किंवा हू मगरीला खूप राग आला आणि त्या मगरीने गजेंद्राचा पाय आपल्या जबड्यामध्ये पकडला आणि त्यांचं युद्ध सुरू झालं. आता बघा, मगर पाण्यातली असल्यामुळे तिची शक्ती कुठे होती? पाण्यामध्ये होती. हत्ती जमिनीवरचा असल्यामुळे त्याची शक्ती कुठे होती? जमिनीवरची होती. परंतु हत्तीसाठी हे वातावरण कसं होतं, अतिशय जे त्याला अनुकूल असलेलं नव्हतं आणि त्यांचं युद्ध चाललं तरी सुद्धा हे युद्ध अनेक वर्ष चाललं. हत्ती ओढत होता आणि ती मगर काही जबड्यातून पाय सोडायला तयार नव्हती. अशा वेळेला अनेक दिवस गेले, वर्ष झाली. आणखीन मग त्या हत्तीची शक्ती संपली त्या मगरीला तोंड देण्याची, कारण तो त्याच्या ह्याच्यामध्ये नव्हता, त्याच्या भागामध्ये नव्हता. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांनी तिथलं एक कमळ घेतलं, आणखीन भगवंताच्यासाठी वरती टाकलं. आणखीन त्यांनी भगवंताची प्रार्थना केली की जो कोणी भगवंत आहे त्यांनी यावं आणि मला सोडवावं. आणि ही प्रार्थना आपण म्हणलो तशी अतिशय कळवळून प्रार्थना केली होती. आपण कल्पना करा की आपला कोणीतरी पाय धरलाय, जोरात सोडत नाही, रक्तबंबाळ झालाय, आपल्या अंगात शक्ती नाहीये, आपल्याला अशी कशी परिस्थिती होईल? तशी त्या परिस्थिती हत्तीची झाली होती, गजेंद्राची झाली होती. आणि त्यांनी अतिशय कळवळून भगवंताची प्रार्थना केली आणि त्यावेळेला भगवंत गरुडावरती बसून आले आणि त्यांनी त्या ठिकाणी आपल्या सुदर्शन चक्राने त्या मगरीचा शिरच्छेद केला आणि त्याच्यानंतर गजेंद्र सुद्धा मुक्त झाला. आता ह्या ठिकाणी आपल्याला काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. बघा, पहिला प्रश्न असा होता की भगवत भक्ती कधीच नष्ट होत नाही. जेव्हा हा गजेंद्र पहिला ह्याच्यावर होता तो अतिशय भक्त होता, चांगला भक्त होता, व्यवस्थित तो भक्ती करत असे आणि त्यांनी भक्ती केलेली या कधी नष्ट झाली? त्यांनी भगवंतांना हाका मारल्याबरोबर भगवंत त्या ठिकाणी उपस्थित झाले. भगवंत कळवळून केलेल्या प्रार्थनेचा स्वीकार करतात. नवे भक्त प्रणश्यती. कृष्णाने भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. आता कधी नाश होत, शरीरापुरता विचार करू नका, हा आत्म्याचा विषय आहे. हा आत्मा भगवंताचा भक्त आहे. तो कुठलाही शरीर असला तरी भगवंत म्हणतात की हा माझा भक्त होता, ह्याच्या भक्तीचं मी कधी नाश करू देणार नाही. म्हणून ते म्हणतात काय, अर्जुनाला सांगतात नमे भक्त प्रणश्यती. त्याच्यानंतर भगवंतांनी त्यांचे निस्सीम भक्त देवल ऋषी आणि अगस्त्य मुनी यांनी दिलेल्या शापांचा हे केला, काय त्यांनी आदर राखला. त्यांनी काय सांगितलं होतं, कधी उशाप कधी होईल, गजेंद्राचा उद्धार होईल तेव्हा तुमच्या दोघांचा उद्धार होणार. म्हणजेच काय, या ठिकाणी सांगितलं होतं की त्या दोन्ही ऋषींनी त्याच्याकडे एक कमिटमेंट किंवा मान्य केलं की भगवंत तुमचा याच्याकडून सुटका करतील. त्याच्यानंतर भगवंतांचा आश्रय घेतो तो कोणत्याही शरीरात हो तो परमगती प्राप्त करू शकतो. एक मगराच्या ह्याच्यामध्ये होता, एक हत्तीच्या ह्याच्यात होता, पण दोघांनी परमगती प्राप्त केली. अरे बोल, तिकडे जरा शांतता ठेवा, गप्पा मारायची असतील तर कृपा करून बाहेर जावा. तर भगवंतांचा जो आश्रय घेतो तो कोणत्याही शरीरात असो तो परमगती प्राप्त करू शकतो. पुढचा मुद्दा की कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवंत कोणाचाही अहंकार किंवा गर्व ठेचून काढतात. ते कोणाला गर्व होऊन देत नाहीत, तो ठेचून काढतात. कोणाचाही गर्व सहन करत नाही, त्याला ते जमिनीवर आणतात. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की भौतिक आकर्षणामुळे आपल्या जवळपास जे सगळे सवरे जमा झाले असतात ते कठीण वेळ आल्यावरती जवळ राहतीलच, ह्याची आपल्याला काही शाश्वती नाही. कारण गजेंद्राबरोबरचे हत्ती सगळे होते निघून गेले, त्याला एकट्याला सोडून गेलं. म्हणजेच काय, तर भौतिक जीवनामध्ये आपल्याबरोबर जे कुठली उकती आपल्याबरोबर राहतीलच याची खात्री आपण बाळगू शकत नाही. तर भगवान नामाचा हा जप भगवंतांना आनंद देण्यासाठी करायचा असतो आणि त्यातून कोणती इंद्रिय तृप्ती आपण अपेक्षा करायची नसते. आणि हा मंत्र खूप मनापासून केला तर एक पतित व्यक्तीचाच नव्हे तर त्याच्या सर्व कुटुंबाचा उद्धार होतो. एकदा नारदमुनी एक अशी व्यक्ती होती की खूप श्रेष्ठ होते आणि त्यांना संपूर्ण ह्याच्यात कुठेही जाण्याचा परवानगी असायची. एकदा ते नरकामध्ये गेले आणि यमराजांच्या बरोबर ते राऊंड घेत होते. तर मोठ्या कढईमध्ये पुष्कळ असे आत्मे शिक्षा भोगत होते आणि त्याच्यातले आत्मे आपण टपुक टपुक करून असे वरती सुटून मोकळे होत होते. नारद मुनी असे वाटलं म्हणजे हे काय आहे. तर हे असे आत्मे आहेत की ह्यांच्या जे काही पृथ्वीवरचे कोणी सगळे सोयरे आहेत नातलग आहेत त्यांनी भक्ती केली आणि ते मुक्त झाले आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या नातलगांना सुद्धा मुक्ती मिळाली आणि ते ह्याच्यातून शिक्षेतून मुक्त आले आणखी ते भगवतधामामध्ये निघून गेले. अशा 22 पिढ्या शुद्ध होतात असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर मग आता आपण जप करताना आपला जप चांगला होण्यासाठी काय करायचं. तर आपण जपाला बसल्यानंतर आपण पहिल्या मनामध्ये की हे परमेश्वर मी तुझा झालोय, हे भगवान मी कृष्ण आता तुझ्यासाठीच जगेन, आणि त्याच्यानंतर काय आता मला फक्त तुझ्या नामस्मरण करी दुसरे कुठलेही कर्तव्य नाही. या निश्चयाने आपण जर जपाला बसलो तर आपल्या मनाचं समाधान होईल कारण आपला जप आपोआप चांगला होणार, भगवंत त्या ठिकाणी आपल्या बरोबर असणार आहे. त्यामुळे आपण आपल्या बुद्धीच्या जोरावरती आपल्या मनाला भटकू देऊ नये. मन म्हणजे काय, मन एक इंद्रिय अदृश्य इंद्रिय आहे आणि हे मन माणसाला वाटेल तिथे फिरवतं. त्यामुळे ह्या मनाला मनाच्या कह्यात न जाता आपण मन आपलं भगवंताच्या चरणाकमलावरती स्थिर करायचं आणि त्याप्रमाणे आपण आपल्या मनाला इतरत्र कुठेही भटकू देऊ नये. आता हे अदृश्य इंद्रिय, आता इंद्रियांचे स्वामी कोणतं, ऋषिकेश म्हणतात भगवंताना. ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी. आपल्या सगळ्यांच्या इंद्रियाचे स्वामी सुद्धा भगवंतच आहेत. तर ह्या ऋषिकेशाला आपण आव्हान केलंय तर आपल्या कृष्ण आपल्याला मन आपलं ताबा ठेवण्यासाठी सहाय्य करतात. भगवंतांचा जप आपण करताना सतत आपण भगवंताचं स्मरण करत असावं. जेव्हा जप करण्यास बसू तेव्हा मनाला सर्व व्यापातून व काळजीतून मुक्त करावे. एक दोन तास भर दोन तास आपण जेवढा वेळ करणार तेवढा बाकीच्या सगळ्या आपल्या प्रत्येकाला विवंचन आहेत. असा कोणीही माणूस नाहीये, अगदी खालचा खालदा माणूस ओळखा धीरूभाई अंबानींच्या सारखा की त्याला विवंचना नाहीये. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही विवंचना आहेत, पण ही विवंचना आपण आपल्या मनाच्या शक्तीने थोडे वेळ बाजूला ठेवून द्यावी आणि आपलं लक्ष आपण भगवंतांच्या चरणकमलावरती भगवंतांच्यावरती जर आपण स्थिर केलं तर आपल्याला त्याच्यातून खूप फायदा होतो आणि आपण आपल्याला समाधान होतं. मग आता ह्या जपाचा उद्देश काय, तर आपल्याला भगवंतांचं प्रेम प्राप्त करायचं. भगवंतांचं प्रेम प्राप्त का करायचंय, तर आपल्याला ह्या जन्ममृत्यू जराव्याधी ह्या चक्रातून सुटत भगवंताच्याकडे जायचं की ज्या ठिकाणी जन्ममृत्यू जराव्याधी आपल्याला कधी तोंड द्यावं लागणार नाही. आणि नामस्मरण आणि सत्संग हा दोन्ही आपण नेहमी केला पाहिजे. ह्या ह्या दोन्हीचा उपयोग काय, तर चित्तशुद्धीचा मार्ग आहे. आपण जेव्हा नामस्मरण करतो, आपण जेव्हा जप करतो किंवा आपण जेव्हा सत्संगात जातो तेव्हा आपण ज्या काही चांगल्या गोष्टी आपण त्या ठिकाणी ऐकतो त्या चांगल्या गोष्टी ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये थोडंसं कुठेतरी होतं नाही, आपल्याला असा आपण हा बदल करू शकतो आपल्यामध्ये. आपण हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, आणि आपल्या वाईट गोष्टी असतात त्या वाईट गोष्टी आपोआप हळूहळू हळूहळू आपल्यापासून दूर जायला लागतात. तर नामस्मरण आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे मार्ग आहेत. हे मार्ग आपल्याला भगवंताच्या प्रती घेऊन जातात. हे सदैव आपण ध्यानामध्ये ठेवलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये काय की अभिमान, गर्व, अहंकार हे आपल्याला भगवंतापासून दूर नेतात. आपण बघितलं की भगवंत कोणाचाही अहंकार किंवा कोणाचाही गर्व ठेवून देत नाही. तो कसा करतात, भगवंत तेथून काढतात आणि पुरा त्याचा नामस्मरण हे करून त्याला बाजूला टाकून देतात. त्यामुळे आपण आपला अहंकार गर्व हा सगळं बाजूला ठेवायचं आणि आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवू की आपण भागवत काळ शाश्वत काळासाठी भगवंतांचे सेवक आहोत. ही भावना सदैव मनामध्ये असेल तर ती भावना आपल्याला भगवंताकडे घेऊन जाईल. आपण आपल्या देहाचे जर सेवक आहोत असं म्हणलं तर काय होईल, मला हे पाहिजे, मला पाहिजे कधी संपत नाही आणि ते संपणार नाही, संपू नये. कारण ज्याचं पाहिजे संपलं किंवा ज्याला इच्छा नाही ते फक्त एकच आहे, मृत शरीर. मृत शरीर कधी कुठली इच्छा करू शकत नाही, परंतु जे जिवंत शरीर आहे ते सर्व इच्छा करू शकतात. त्याला परत अनेक गोष्टी हव्या असतात, पण ह्या गोष्टी आपण काय पाहिजेत, या मला भगवंतांच्या आनंदासाठी पाहिजेत हे म्हणल्यानंतर त्याचे शुद्धीकरण होते. फरक आहे मला पाहिजे आणि भगवंतासाठी पाहिजे, ह्या दोन गोष्टी आहेत ना. आपण आपलं घरामधलं उदाहरण घेऊ, कोणातून मुलगा असेल, पत्नी असेल, वडील असतील, आई असतील, मला ही गोष्ट माझ्या आईसाठी घ्यायची आहे. आईसाठी घ्यायची म्हणल्यानंतर आपण त्या गोष्टीकडे कसं बघतो, ही गोष्ट घेतली, ही साडी घेतली किंवा हा काही मिठाईच्या दुकानांना मिठाई घेतली, ही मी का घेतली तर माझ्या आईला हे आवडतं म्हणून मी घेतलेले. माझ्या आईचं नाव घरी गेल्यानंतर मीच खाणार आहे हा त्याच्यात भाव असतो का, नाही, तर मी हे घेतलेलं माझ्या आईला द्यायचंय किंवा माझ्या मुलाला द्यायचंय किंवा माझ्या वडिलांना द्यायचंय. हा आपण जेव्हा दुसऱ्यासाठी हे करतो तेव्हा आपल्याला त्याची अपेक्षा राहत नाही. तसंच आपण जेव्हा भगवंतासाठी एक गोष्ट एखादी गोष्ट करू, तर मी एक गोष्ट करतोय ती भगवंताच्या आनंदासाठी करतोय, त्याच्या मला आनंदात मला आनंद होणारच आहे, पण माझा उद्देश काय ते भगवंतासाठी घेऊन जायचा. आणि मला नुसतं पाहिजे म्हटल्यानंतर काय, मला मी वडापाव घेणार खाल्ल्यानंतर संपलं, पण मी वडापाव भगवंतासाठी, भगवंत गाडीवरचा वडापाव घेणार नाही, पण भगवंतासाठी मी घरामध्ये वडापाव तयार करणार किंवा घरात चांगला पदार्थ तयार करणं, ह्या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. आणि हा फरक आपण समजून घेतला पाहिजे, जागला पाहिजे. तर आपण भगवंतासाठी कोणा गोष्टी करू तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये आनंद होतो, आणि हा आनंद आपल्याला आध्यात्मिक प्रगती साध्य करून देऊ शकतो. आता आध्यात्मिक ज्ञानाच्या दोन पातळ्या आहेत किंवा स्तर आहेत आपण असं म्हणूया. प्राथमिक आणि महत्वाचा स्तर म्हणजे स्वतःच्या आत्म्याबद्दल जाणणे किंवा स्वतःची वैधानिक स्थिती जाणणे. आता मी आता म्हणलं की आपण सर्वजण कोण आहेत, आपण आत्मे आहोत, पण आत्मा हे म्हटल्यानंतर विषय समजतो का? नाही, आत्मा आहे तर मग काय, तर माझं आणि भगवंताचं नातं आहे हे समजून घेतलं पाहिजे. मग माझं आणि भगवंताचं नातं एक एस्टॅब्लिश झाल्यानंतर किंवा स्थिर झाल्यानंतर माझं भगवंताच्या प्रती काय कर्तव्य आहे तिथून सुरू होतं. तर हे आपण जाणून घेतलं पाहिजे, आपली वैधानिक स्थिती जाणणे. आता या अध्यायापर्यंत आपण म्हणजे चौथ्या अध्यायापर्यंत आपण विचार केला असेल, वाचला असेल, तर त्यानुसार आपण आपली वैधानिक स्थिती जाणतो की आपण एक म्हणजे सर्वजण आत्मा आहोत आणि आपण भगवंताचे अविभाज्य भाग सुद्धा आहोत. आपण भगवंतांचे अविभाज्य भाग आहोत आणि भगवंताने आपल्याला एक स्वातंत्र्य दिले त्यामुळे आपण मुक्तपणे राहू शकतो, पण आपण भगवंतांचे एक अविभाज्य असे भाग आहोत. मग आता पुरुषोत्तम भगवंतांच्या या स्थितीबद्दल यथार्थ ज्ञान प्राप्त करायचं असेल तर कसं करणार, तर ते आपल्याला आध्यात्मिक गुरुच्याकडनं त्याच्या मार्गदर्शनानुसार आपण केलं तर आपल्याला ज्ञान प्राप्त होतो. आता भगवंत आपल्याला त्यांच्याकडे नेण्यासाठी उत्सुक आहेत. भगवद्गीता जर आपण वाचली तर त्याच्यामध्ये 29-30 श्लोक असे आहेत की भगवंत सांगतात अरे या माझ्याकडं. आपण बघतो इथे जगन्नाथ स्वामी आणि बलदेवजी हात पुढे करून बसलेत. आपण लहान मुलाला म्हणतो ना ये 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 असं, भगवंत आपल्याला ये म्हणतात, पण आपण त्या ये आपण तिकडे जात नाही, आपण दूरच जात असतो. आपण आपल्या काहीतरी स्वतःचे वेगवेगळे विचार असतात त्याप्रमाणे आपण वागत असतो, पण भगवंत काय म्हणतात माझ्याकडे या तुम्ही. भगवंत आपल्याला नेण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यांनी अनेक मार्ग सांगितले. प्रमुख मार्ग म्हणजे काय, भगवंत काय म्हणतात की पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती तदम भक्ती मुपूर्तम अश्नामी प्रयत्न. काय मागतात भगवंत, आपण भगवंताला काय देऊ शकतो, जे आहे सगळं भगवंताच आहे, मग ते आपण काय देणार भगवंतांना. तर आपल्याकडे देण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे प्रेम. आपण आपलं प्रेम भगवंतांना देऊ शकतो, बाकी दुसरी गोष्ट आपण कुठली गोष्ट भगवंतांना देऊ शकत नाही, कारण भगवंत प्रत्येक गोष्ट भगवंतांचीच आहे. आणि आपण प्रेम म्हणतो काय, भगवंत काय म्हणतात तुम्ही प्रेमाने मला एक पत्रम पुष्पम फलम तयम काय मागितलंय त्यांनी, एक तुळशीचं पान एखादं फळ काही नाही तर तुम्ही पाणी द्या मला, मी समाधान, पण मला प्रेमाने द्या. भगवंत आपल्याला प्रेम मागतात, आपल्याला दुसरं काही मागत नाहीत, आणि जे मागतात ते म्हणतात की प्रेमाने द्या. त्याच्यानंतर म्हणतात की तुम्हाला जर मुक्त व्हायचं ना तर यत करोशी यत दादनाशी यत दुरोशी तत्कृष मध अर्पण. जेव्हा तू जे काय करतोय ते मला अर्पण कर, तू तुझ्या पापातून मुक्त होऊन जाशील. आणखीन काय पाहिजे, आणखीन पुढे गेल्यानंतर म्हणतो मग आपले सदैव मन पुढे म्हणतात की मनमना भाव मत भक्तो माझा भक्त हो मध्याजी माम नमस्कुरु मला नमस्कार कर मामे वैश्यसी उत्वैमम मला अशा प्रकारे माझा तू विचार केल्यानंतर तू काय होशील मतपरायण तू माझ्याकडे येशील. असे अनेक श्लोक भगवद्गीतेमध्ये आपण नीट वाचलं तर लक्षात येईल आपल्याला की भगवंत अनेक ठिकाणी सांगतात की तुम्ही माझ्याकडे या. तर आणि सर्वात शेवटी तर ते काय सांगतात की सर्व धर्मांपरी त्याच्या माम एकम शरणम रज अहम त्वम सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामि माशुच. म्हणजे काय, तर कुठलाही देव म्हणजे माफ करा मी मला कुठल्याही देवाचा किंवा कोणाच्याही आस्थेला किंवा श्रद्धेला हे द्यायचं नाही, पण कुठलाही देव आपल्याला असं सांगत नाही की मी तुम्हाला सर्व पापातून मुक्त करतो. आपण अनेक प्रकारचे स्तोत्र वाचत असतो, अनेक प्रकारच्या गोष्टी वाचत असतो, पण भगवंत म्हणतात की सर्व धर्मांपरित्यज मामेकम शरणम रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामि माशुच. भगवंतांनी अर्जुनाला दिलेला हा एक शेवटचा उपदेश आहे की सर्व सोड आणि मला माझ्याकडे मी तुला माशुच कसलाही विचार करू नको, मी तुला सर्व पापातून मुक्त करतो, तू फक्त मला शरण ये. भगवंतांना दुसरं काही नको. आणि भगवंतांना शरण येणं म्हणजे काय, तर आपण भगवंतांचा विचार करणं एवढंच आहे. आणि मग अशा पद्धतीने आपण जेव्हा वागतो तेव्हा आपल्या हृदयातील संशय सगळे नष्ट होतात. भगवंतांच्या लीलांचे ज्ञान करून घेणे, भगवंतांच्या वृंदावनात लीला ऐकणे, मथुरेतल्या लीला ऐकणे, द्वारकेतल्या लीला ऐकणे, या सर्व लीला महत्वाच्या आहेत आणि या सर्व लीला आपल्याला भगवंताचे आकलन करून देण्यामध्ये होतात. काय म्हणतात ते भागवतामध्ये काय म्हणजे भिद्यंते हृदय ग्रंथी छिंदंते सर्व संशया. ह्या ज्या लीला आपण जेव्हा जेव्हा ऐकत होतो आपल्या मनातले सर्व संशय नष्ट होत जातात. आता एखादी व्यक्ती अथवा साधक अशा प्रकारे भगवंतांच्या लीलांचं जेव्हा स्मरण करतो, त्या स्मरण करण्यामध्ये गुंतत जातो, तेव्हा त्याच्या मनात हे श्रवण करण्याची जी आवड आहे ती निर्माण होते. ही आवड निर्माण झाल्यानंतर पुढे काय होतं तर साधकाला स्वतःची ओळख पडते. स्वतःची ओळख म्हणजे काय? मी आत्मा आहे. स्वतःची ओळख पडल्यानंतर त्याच्या मनामध्ये जे काही संशय आहे ते संशय हळूहळू नष्ट होऊ लागतात. भगवत धामात जाण्यासाठी साधकाच्या मनातले सर्व संशय आणि सर्व पापे दोन्ही नष्ट व्हायला लागतात. आणि हे कोण करतं तर गुरु करतो. म्हणून तस्मात गुरु प्रपद देतो. आपण जन्माला आलो ना त्या क्षणी भगवंत आपल्या नावाने तीन खाती ओढ करतात. हे अकर्माचं खातं, कर्माचं खातं आणि विकर्माचं खातं. अकर्माचं खातं आपल्या भगवंताच्याकडे घेऊन जातं, त्याला कुठलेही परिणाम किंवा रिॲक्शन्स आपण म्हणतो त्या नाहीत. विकर्माच्या ज्या रिॲक्शन आहेत किंवा त्याचे परिणाम आहेत ते वाईट आहेत, त्यावर दुःख भोगायला लागतं. आणि कर्माच्या ज्या क्रिया आहेत किंवा त्याच्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या जन्मामध्ये आनंद मिळू शकतो. पण आपल्याला ह्या दोन्ही गोष्टीसाठी काय करायला लागतं? जन्म घ्यावा लागतो. आणि जन्म कसा आहे? दुःखालाय माशाश्वत. त्यामुळे भगवंत म्हणतात की तुम्ही अकर्म माझ्या आनंदासाठी कर्म करा, तुम्ही ह्याच्यातून मुक्त होऊन जाल. तर स्वतःची आपल्याला ओळख पडल्यानंतर आपण ह्या गोष्टी जाणायला लागतो आणि म्हणून आपण गुरुला शरण जातो. आता आपण भगवत धामात जाण्यासाठी जेवढे उत्सुक आहोत त्यापेक्षा भगवंत आपल्याला त्यांच्या धामात नेण्यास उत्सुक आहेत. आणि म्हणूनच जेव्हा आपण भगवंतांच्या लीलांचे श्रवण करतो तेव्हा भगवंत त्याच प्रमाणात आपल्याला त्यांची कृपा देतात. भगवंत काय म्हणतात भगवद्गीतेमध्ये? ये यथामम प्रपद्यन्ते तासतैव भजाम्यहम. म्हणजे काय? जो ज्या प्रमाणात मला शरण घेतो त्या प्रमाणात मी त्याला प्रतिसाद देतो. आता भगवंत आपल्याला त्यांच्या धामात नेण्यास उत्सुक आहेत पण उतावीळ नाहीत. काही कर मी तुला देतो नाही. भगवंतांनी जे एक आखून दिले भगवद्गीतेमध्ये त्याप्रमाणे असेल तरच मी तुला माझ्याकडे नेणार. आणि तुला माझ्याकडे यायचं असं काय? तू दुःख मुक्त होणारेस, तू जन्ममृत्यूच्या वेदनातून मुक्त होणारेस. आणि तुला माझ्याकडे यायचं असेल तर हे नियम पाळायला पाहिजेत. आणि म्हणून आपण मग हे कसं होणार तर श्रवण आणि कीर्तन. आपण सत्संगात जायला पाहिजे, कृष्णाच्या कथा ऐकल्या पाहिजेत, कृष्णाची पुस्तकं वाचली पाहिजे, कृष्णाच्या लीलांची पुस्तकं वाचली पाहिजे. प्रभुदाने आपल्यासाठी खूप मोठं वाङ्मय लिहून ठेवले, रात्र जागून त्यांनी पुस्तकं लिहिते. हे सगळ्याचं वाचन आपण करायला हवं. आणि मग हे जे वाचन केल्यानंतर आपल्यातले संशय निर्माण झाला की नष्ट प्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया. हे भागवत दोन प्रकारचे भागवत आहे. आता कोण भागवत? तर एक ग्रंथ भागवत, आपण त्याच्यामध्ये आपण भगवंतांच्या सर्व लीला वाचतो. आणि दुसरा भक्त कोण किंवा भागवत कोण? तर आपले आध्यात्मिक गुरु. आता ह्याच्यामध्ये की दोन्ही आपल्या जीवनातले अडथळे दूर कर. आपण भागवत वाचत गेलो तरी आपल्या जीवनातले अडथळे दूर होतात आणि आपण आपल्या गुरूंना शरण केल्यानंतर तेही आपल्या जीवनातले अडथळे दूर करतात. आणि असं का? तर आपले जे गुरु असतात ते कृष्णाचं इतके गेलेले असतात की ते भागवत जगत असतात. आणि व्यासदेवाने काय केले? हा हे जे भागवतम लिहिताना आपल्यासमोर भगवान श्रीकृष्णांचे किंवा भगवंताचे अनेक शुद्ध हे आपल्यासमोर भगवंत उभे केले. असा एकही माणूस वेळच असेल की जो ती भागवतम वाचले किंवा गीता वाचले आणि त्याला भगवंतांच्या रूपाचं किंवा मनामध्ये कुठेतरी रूप तयार झालं असा एखादा माणूस विरळाच. त्यामुळे आपण हे नेहमी वाचत जावं, ऐकत जावं, आणखीन त्याचा आपण आनंद घ्यायला हवा. तर या दोन भागवतांच्या सहवासात साधकाला आपसुकच दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. आणि ज्ञान प्राप्त होत गेल्यानंतर साधक त्याच्या नकळत भगवंतांच्या दिव्य सेवेत संलग्न होतो. म्हणजे काय? तर आपण भगवंताची सेवा आपोआप करायला लागतो की हा भगवंत असे येता, भगवंत एवढे मोठे येता, भगवंताचे हे गुण येतात, भगवंत हे करू शकतात. भगवंत काही करू शकत नाहीत असं काहीच नाही, ते काही करू शकतात. आणि एकदा हे आपल्या मनामध्ये बसलं की आपल्याला भगवंतांची सेवा करायची. आणि आपण भगवंतांची सेवा करतो म्हणजे काय? केव्हा होतं? तर आपण जेव्हा भगवंताच्या बद्दल गोष्टी ऐकतो, त्यांच्या लीला असतो, आपोआप आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं भगवंताच्या बद्दल. आपण समजा आपला भाऊ आहे किंवा आपली बहीण आहे, दूर गावी राहते आणि त्याला बाळ झालं, त्या बाळाच्या गोष्टी त्या जर पत्रामधून लिहिल्या किंवा व्हॉट्सअपमधनं सांगत गेल्या तर आपल्याला तो बाळ माहीत नसतं, आपण गेलो नसतो, परंतु तरी सुद्धा त्या बाळाबद्दल आपल्या मनात एक आदर निर्माण होतो. तसंच आपण भगवंताच्या लीला ऐकल्यानंतर आपल्याला भगवंताच्या बद्दल आदर निर्माण होतो, प्रेम निर्माण होतो. त्यामुळे आपण ह्या सतत गोष्टी आपण ऐकल्या पाहिजेत. आणि जीव जेव्हा अशा प्रकारे सेवा करतो तेव्हा जीवाच्या मनात स्वाभाविकरित्या भगवंताचे प्रेम जागृत होते आणि तो खरोखरीच आध्यात्मिक आनंद प्राप्त करू शकतो. आध्यात्मिक आनंद आणि भौतिक आनंद, भौतिक आनंदाची आपण तुलना करूया की मला मला वडापाव कोणाचा, जोशी वडापाव, जोशीवालेच ना, वडेवाले जोशी, किंवा आईस्क्रीम म्हणलं तर आपण ते कावरेचं आईस्क्रीम, मला कावरेचं आईस्क्रीम खायचं आहे, मी राहतो कुठेतरी हडपसरला, मला कावरेचं आईस्क्रीम पाहिजे, मी हडपसरून माझी गाडी काढतो, माझे दोन मित्र बरोबर घेतो, आणखी बायकोला बरोबर घेतो, आणखीन कोणी घेतो आणि लक्ष्मी रोडला त्या कावरेच्या ह्याच्यामध्ये येतो. कावरेचं आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पहिला धक्का धक्का बसतो हातात बिल आल्यानंतर, ते बिल देऊन बाहेर आल्यानंतर आता मी परत एवढ्या लांब जायचं, म्हणजे आपण जे आईस्क्रीम खाण्यासाठी एवढ्या लांब धडपडत आलो तर परत जाताना आनंद आपला संपलेला असतो. तेच आपण जर मंदिरामध्ये आलो, भगवंतांचं दर्शन घेतलं, भगवंतांच्या संकीर्तनामध्ये भरपूर मनापासून नाचलो तर घरी जाताना आपल्याला आनंद असतो. आपण नकळत आपल्या गाडीवर बसल्यानंतर भेटल्यानंतर आपण आपल्यामध्ये भगवंताचं कीर्तन येतं, कीर्तन करत आपण जात असतो. तर हा दोन्ही आनंदामधला थोडक्यात फरक आहे. तर अशा प्रकारे भागवत सांगते की असा साधक जो सत्वगुणात स्थित आहे तो काय सीतम सत्व सत्वे प्रसिद्ध आनंदमयी, तो सेल्फ सॅटिस्फाईड होतो. आता एखाद्या गोष्टीबद्दल अनभिज्ञ असणे किंवा एखादी गोष्ट माहीत नसणे म्हणजे काय पाप नाही, परंतु हे समजून सुद्धा ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न न करणे म्हणजे कर्मदरिद्रीपण आहे. आपण अनेकांना सांगतो इस्कॉन मध्ये ह्या नको रे, का नको, अरे ते मांस मच्छी खाऊ नका म्हणून सांगतात, व्यसन करू नका म्हणून सांगते, कसं काय जबाव. इस्कॉन मध्ये येण्याच्या आधीच त्याला माहिती आहे की मांस मच्छी खायची नाही आहे, धर्माने मध्ये सांगितलंय, त्याला पाप लागायचं ते लागतच आहे. व्यसन करू नका सांगितले त्यांनी, घर दार उजाड होतात हे माहिती आहे, पण तो तरी सुद्धा करतोय, याचा अर्थ काय, तर त्याला हे माहिती आहे. आणि इस्कॉन मध्ये आल्यानंतर काय हे फक्त करू नका म्हणून सांगणार आहे, म्हणजे काय होणार आहे, हे इथं सांगतात म्हणून तुम्ही इथं न येणं ह्याचा अर्थ काय, की तुम्ही आपलं स्वतःचं पापाचं खातं वाढवताय, माहीत असून सुद्धा तुम्ही पाप करताय. एखादी गोष्ट माहीत नाही नसताना झाली तर त्यात फार मोठं पाप होतं अशातला भाग नाही, पण माहीत असून सुद्धा पाप केलं तर त्याचा जो काय परिणाम येतो जास्त मोठा असतो. म्हणून मनुष्य जीवनाचे ध्येय आपल्या निजगृह म्हणजे भगवत धामामध्ये जाणे आहे. आता सर्वसाधारणपणे जो भक्त नाही तो सदैव भौतिक प्रकृतीच्या संपर्कात राहतो. भौतिक प्रकृती म्हणजे काय, मला पाहिजे, मी माझं 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 मला 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 ह्याच्या पलीकडे तो जात नाही, मग ते काही असेल. आणि मग हा जो भौतिक प्रकृतीचा संपर्क जो आहे ना, हा भौतिक संपर्क, भौतिक प्रकृतीचा संपर्क काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर ह्या रूपामध्ये दृश्यमान होतो. मला मिळालं नाही ना, एक गोष्ट आहे, गोष्ट परत पुढच्या वेळेस. तर तो सदैव भौतिक प्रकृतीच्या संपर्कात राहतो आणि ह्या सगळ्या सहा गोष्टी त्याच्या दृश्यमान होतात. आणि बाय हुक ऑर क्रूक, म्हणजे काय वाटेल ते केलं तरी मला हे गोष्ट पाहिजे. आणि मग काय म्हणतो की आपल्याला ते सिनेमातलं गाणं असतं, देवा हो देवा गणपती देवा तुमसे बढकर कोण और भक्तजन हमसे बढकर कोण, हे काय आहे, मध आहे, मत्सर. हिंदी पिक्चर आपण बघितले, मी पण बघितले, तुम्ही पण बघितले असतील, त्याच्यात एक कॉमन डायलॉग असतो शेवटचा 5-10 मिनिटातला, तो खलनायक म्हणतो की तू माझी होते, ती बाई म्हणते की हिरोईन असते, ती म्हणते माझी, मग तो हिंदी डायलॉग काय टाकतो, अगर तू मेरी नाही हो सकती तू और किसी की नाही हो सकती, आणि घेशात ना पिस्तूल काढतो, धडकण मारतो, टिकली वाजवल्यासारखं ते वाजतं, आणि नेमकं त्यावेळेला कुठून तरी तो नायक येतो आणि टपकतो मध्येच, आणि दरवेळेला त्याला खांद्यालाच गोळी लागते, बरं, इतर कुठं गोळी लागत नाही. हे भौतिक जीवन, त्या सगळं कृत्रिमपण आहे हा. तर जो साधक आहे तो साधक भगवंताच्या सेवेत आणि आपल्या आध्यात्मिक गुरूंच्या सहवासात आहे आणि तो सत्वगुणामध्ये स्थित असतो. त्याची कर्म कशी आहेत, भगवंताच्या आनंदासाठी आहेत. आणि म्हणून युद्धभूमीवरती अर्जुन भगवंत अर्जुनाला काय सांगतात, तो अर्जुन त्यांच्याकडे डोळ्यात डोळा घालून बघतोय, तो स्थिरपणे बघतोय, आणि ते काय म्हणतात, आतिष्ठ उत्तिष्ठ, उठ उठ उठ, योगम आतिष्ठ उत्तिष्ठ, म्हणजे योगम म्हणजे काय, तू मी सांगतोय त्याच्याप्रमाणे तू राग आणि माझ्याशी तू जोडला जाशील, आतिष्ठ उत्तिष्ठ मी सांगतोय तसं कर, युद्धाला तू काय कर तयार राहा आणि माझ्यावरती विश्वास ठेव आणि युद्धाला तयार हो. पुढे म्हणतात की युद्ध करणे तुझं कर्तव्य आहे, महामनुस्वर युद्धच, असं नाही म्हणत आहे की आता तू युद्ध करायचं नाही तू बाजूला मी बघतो, ते कुठेही असं आळशीपणा करायला सांगत नाही, ते म्हणत तुमचं काम तुम्हाला हे केलंच पाहिजे, महामनुस्वर युद्धच, मला माझी आठवण घे, मला माझा विचार कर, मला स्मरण कर आणि तू तुझं काम कर. मग आपण कसं काय, आपण आपल्या कामाला जातो, नोकरीला जाताना सुद्धा आपण म्हणलं पाहिजे की मी भगवंता तुम्ही तुमच्यासाठी मी हे काम करतोय, कारण का तर आपल्याला आपले आई वडील, आपली पत्नी, आपली मुलं, आपले आपले सगळे नातेवाईक हे भगवंताने आपल्याला दिलेले आहेत, सांभाळा तुम्ही, हे तुम्हाला सांभाळायला पाहिजे. तर भगवंत मी तुमच्या आनंदासाठी जातोय, तुम्ही नक्की तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये फायदा होईल, जास्त काहीच करायचं नाहीये, मी हे भगवंताच्या आनंदासाठी करतोय, तुमच्या आनंदासाठी करतोय, एवढं जरी केलं तरी भगवंताला आनंद होतो. म्हणून मनुष्याचे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलेल्या उपदेशाचं तंतोतंत पालन आपण केलं पाहिजे. एक गोष्ट आपण लक्षात ठेवू की श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, आणि आपण श्रेष्ठ माणसाचं ऐकतो, आपण आपल्या नोकरीला गेल्यानंतर आपल्या साहेबाचं आपण ऐकतो की नाही, का ऐकतो, तो आपला बॉस आहे, बॉस कोणाचा ऐकतो, त्याच्या बॉसचा ऐकतो, त्याचा बॉस कोणाचा ऐकतो, मालकाचा ऐकतो, कारण का, ही श्रेष्ठत्वाची पातळी होत गेली. तसे भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ आहेत आणि आपण त्यांचं ते सांगतात ते आपल्याला उपदेश देतात त्याचं आपण पालन केलं पाहिजे. पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे सर्वश्रेष्ठ आहेत, आपण कधीही विसरू नये आणि हे जो सदैव लक्षात ठेवतो तो मुक्त असतो. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे का? कोणाला नसेल तर आपण एक थोडं कीर्तन करूया.